नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: चिंबल तयार तळ्याचे सर्वेक्षण आज सावन सुरू झाले. हरिद्वारच्या पतंजली योगपीठा उपरांत गोय सरकाराच्या सहकार्यान गोयात पतंजलीचे सगळ्यात व्हडले वेलनेस सेंटर बांधपाचे आसात अशे बाबा रामदेव हांणी म्हळा. दिव्यांग व्यक्तींक तांच्या घरा वचून सुविधा दिवपा खातीर दिव्यांग रथ येवजणेची अधिसुचवणी सरकारान आज जाहीर केल्या. राष्ट्रीय मतदार दिसाच्या निमतान फाल्यां राज्यात तरेकवार कार्यावळी आयोजित केल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्व सांजेर देशाक उद्देशून उलोवप करतल्यो. आता पुराय खबरो. चिंबल तयार तळ्याचे सर्वेक्षण आज शेनवार सावन सुरू झाले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी चिंबल ग्रामस्थ हांच्या मदी बुधवारा जाल्ल्या बसकेत चिंबल तळ्याचो प्रभावित वाठार निश्चित करपासयत युनिटी मॉला मेरेनच्या जाग्याचे सर्वेक्षण करपाचेर एकमत जाल्ले. बसकेत थारायल्ले प्रमाण अधिकारी शुक्रारा सर्वेक्षण करपाक आयिल्ले. अधिकाऱ्यांनी फकत सर्वे नंबर 40/1 सर्वेक्षण करपाक सुरवात केली आनी तळ्याचो मुखेल भाग हो दुसऱ्या सर्वेत येता म्हूण थळाव्यांनी वाद घालो. ह्या वेळार अभियंते प्रमोद बदामी, गोय जैवविविधताय मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रदीपसर मोकादम, एनआयओचे तज्ञ अधिकारी हाजीर आशिल्ले. सरकाराच्या युनिटी मॉल प्रकल्पा आड ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आसा. हरिद्वारच्या पतंजली योगपीठ उपरांत गोय सरकाराच्या सहकार्यान गोयात पतंजलीचे सगळ्यात व्हडले वेलनेस सेंटर बांधपाचे आसात अशें बाबा रामदेव हांणी पणजे पत्रकारांकडेन उलयतना सांगले. गोय सरकाराक वेलनेस सेंटरा खातीर थेरपिस्ट आनी दोतोरांची गरज आसा. हाचे खातीर व्हड प्रमाणात वेवस्था करतले. बाबा रामदेव हांचे योग फॉर ऑल योग फॉर सॉल ह्या संकल्पनेचेर गोयच्या आयएएस आयपीएस तशेंच सरकारी अधिकाऱ्यां खातीर आयज पणजेंत योग सेतूचेर सत्र जाले. दिव्यांग व्यक्तींक तांच्या घरा वचून सुविधा दिवपा खातीर दिव्यांग रथ येवजणेची अधिसुचवणी सरकारान आयज जाहीर केल्या. हे येवजणे खाला मान्यताय मेळिल्ल्या एनजीओ आनी पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आनी ऑक्युपेशनल थेरपी अशो घरगुती उपचार सेवा दितले. तशेंच सहाय्यक मजत आनी उपकरणां दितले. हे येवजणे वरवीं अपंगत्व प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्डां, सरकारी कल्याणकारी येवजणांचो वापर करपाक सुविधा मेळटली. ही येवजण उत्तर आनी दक्षिण गोंय ह्या दोनूय जिल्ह्यांत चलतली. दोनूय जिल्ह्यांत सरकार एक एनजीओ वेंचून काडटले. कर्मचाऱ्यांचे मानधन आनी कार्यकारी खर्च आसपावपी त्रैमासीक अनुदान मजत म्हूण अर्थीक मजत सरकार दितले. राष्ट्रीय मतदार दिसा निमतान फाल्यां सकाळी 10 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत विद्यार्थ्यां खातीर खासा जागृताय कार्यावळ जातली. ह्या कार्यावळीक राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू उपस्थित आसतले अशी माहिती दक्षिण गोंयच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. लोकशायेची तत्वां म्हत्व तशेंच मतदानाचे म्हत्व पटोवन दिवपी ह्या कार्यावळीक चडांत चड पयले फावट मतदान करपी मतदारांनी हजेरी लावची अशें आवाहन शिक्षण संचालनालयान केला. मजगतीं फाल्यां 25 जानेवारीक सकाळी 11 वरांचेर SZ कासीम सभाघर NIOत राष्ट्रीय मतदार दिसा निमतान कार्यावळ जातली. गोंयच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय आनी उत्तर गोंय जिल्हो वेंचणूक अधिकाऱ्यांच्या समन्वयान ही कार्यावळ जातली. जिल्हाधिकारी अंकित यादव ह्या कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले. जागृताय आनी वेंचणुकेंत वांटो घेवपा खातीर दर वर्सा एका विशिष्ट संकल्पनेचेर राष्ट्रीय मतदार दीस मनयतात. अंदूच्या राष्ट्रीय मतदार दिसाचो विशय म्हजो भारत म्हजे मत आसून भारतीय लोकशायेच्या केंद्रस्थानी नागरीक ही टॅगलायन आसा. सगळ्या लोकांनी ह्या कार्यावळीक हजर लावचे अशें जिल्हो वेंचणूक अधिकारी कार्यालयान मागला. इतले मजगतीं भारत सरकाराचे युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालय फाल्यां सगळ्या राज्यां आनी केंद्रशासित प्रदेश आनी जिल्हो मुख्यालयात राष्ट्रीय मतदार दीस पदयात्रा घडोवन हाडटा. लोकशाय प्रक्रियेत तरणाट्यांनी चडांत चड वांटो घेवचो हो ताचो हेत आसा. ह्या उपक्रमाचो मुखेल हेतू तरणाट्यां मदीं जागृताय वाडवप, नैतीक आनी सहभागी वेंचणूक प्रक्रियेत वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवप हो आसा. पदयात्रा, मतदार नोंदणी मोहीम, जागृताय संवाद, प्रतिज्ञापत्र आनी सामाजीक सहभाग ह्या उपक्रमा खाला येतात. ह्या उपक्रमांतल्यान लोकशाय मूल्यां घटपूट जावपाक मदत मेळटा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेला खबर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्या 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्व सांजेर देशाक उद्देशून उलोप करतल्यो। सांजे 7 वरांचेर दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलाचेर आणि आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर ताचे थेट प्रसारण जातले। हिंदी आणि इंग्लिश प्रसारणा उपरांत रातच्या 9:30 वरांचेर प्रादेशिक भाषेतल्यान आकाशवाणीच्या प्रादेशिक नेटवर्कांचेर ताचे प्रसारण जातले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले। आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, एआयआर न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली। तसेच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले। आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली। राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी आयज लोकभवनात पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या हाजेरीत लोकभवन दर्शन भोंवडेक 5वो बावटो दाखयलो। गोय पर्यटन उदरगत महामंडळाच्या सहकार्यान लोकभवन भोंवडीक परतून सुरवात जाल्या। गोयातल्या अणभवाचेर आदारिल्ले पर्यटन कंपनी सोल ट्रॅव्हलिंग हे संस्थेन ध्वज उपाल्ल्या उपरांत लोकभवन वाठारात एक मार्गदर्शित भोंवडी आयोजित केल्ली। तातूंत लोकभवन वाठारातले चॅपल, इतिहासीक तोप, वखदी वनस्पती बाग, सुकण्यांचे अधिवासासयत सैमीक सुवात आणि लोकभवनातील हेर मनोरंजक सुवातीची माहिती दिली। दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांच्या 13व्या खासदार निधी येवजणेतल्यान गोकुळडे केपेच्या श्री दयानंद बांदोडकर शाळेक नवी बस दिली। हे बसीचे उक्तावण खासदार फर्नांडीस हांणी केले। ह्या वेळार केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा आणि शाळा व्यवस्थापक आणि आदले मंत्री प्रकाश वेळीप हाजीर आशिल्ले। ह्या वेळार उलयतना खासदार फर्नांडीस हांणी सांगले की जिल्ह्यातल्या शाळांक वेगवेगळ्या तरांनी मजत करपा वांगडाच आपूण विद्यार्थ्यांवांगडा संवाद साधता आणि ह्या विद्यार्थ्यांनी एक बरे सपन पळोवचे हे सांगपाचो यत्न करता। विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करची, काय विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यात भरती जावचे ह्या खातीरूय आपले यत्न चालू असतात असे तांणी सांगले। गोय सरकाराचे कला आणि संस्कृती खाते, वेस्टर्न झोन कल्चरल सेंटर उदयपूर राजस्थान तसेच रवींद्र भवन साखळी यांच्या जोड पालवान फाल्या 25 जानेवारीक साखळीच्या रवींद्र भवनात सांजवेळा 6 वरांचेर लोकोत्सव 2026 ही सांस्कृतिक कार्यावळ जातली। देशातल्या विविध भागातल्यान सांस्कृतिक नाच सादर जातले। हे कार्यावळीक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब आणि हेर मानेस्त हजर असतले। स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर येवजणेकाला राज्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या सपनातले हरित गोयचे सपन पुराय करपाच्या उद्देशान घाडीवाला सुल्ला हांगसर 15 हेक्टर शेतजमीन लागवडीखाला हाडपाचो निर्णय घेतला। ह्या वेळार दिवचल तालुका फार्मर्स क्लबचे अध्यक्ष विश्वंभर गावस, तालुका शेतकी विभागाचे अधिकारी आणि हेर मानेस्त हजर असले। भारत ऊर्जा सप्तक 2026 ह्या महिन्याच्या 27 तारखे सावन गोयात जातले। काल सांजवेळा नवी दिल्लीत झाल्या उक्तावण परिषदेत उलोप करतना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले की आयईडब्ल्यू 2026 हे ऊर्जा सुरक्षा, अर्थिक वाढ आणि शाश्वतता खातीर भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असा। हवामान, पणजी वेधशाळेन नोंद केल्याप्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 33.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 19.3 अंश सेल्सियस नोंद झाला। सरसांगण 40+ T20 लेदरबॉल क्रिकेट सर्तीत S2 स्ट्रायकर्स पंगडान म्हापसा ड्रीम क्रशर्स पंगडाक 5 विकेटींनी हारायलो। आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। चिंबल तयार तळ्याचे सर्वेक्षण आयज सावन सुरू झाले। हरिद्वारच्या पतंजली योगपीठा उपरांत गोय सरकाराच्या सहकार्यान आमी गोयात पतंजलीचे सगळ्यात व्हडले वेलनेस सेंटर बांधपाचे असात असे बाबा रामदेव हांणी म्हळा। दिव्यांग व्यक्तींक त्यांच्या घरा वचून सुविधा दिवपा खातीर दिव्यांग रथ येवजणेची अधिसुचवणी सरकारान जाहीर केल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां 77व्या प्रजासत्ताक दिसाच्या पूर्व सांजेर देशाक उद्देशून उलोप करतल्यो। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमचे फुडले खबरापत्र तुमकां ऐकपाक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.